नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन राष्ट्रांच्या भोंवडेच्या निमतान प्रधानमंत्री आज सायप्रसांत पावल्यात. गोयचे राज्यसभा खासदार आणि हेर तीन आमदारांनी रामनाथीतल्या सनातनाच्या आश्रमात सद्भावना भेट दिली. महाराष्ट्रात पुणे लागसारच्या मावळ तालुक्यात इंद्रायणी न्हयेचेर आशिल्लो पर्ण पूल आज कोसळ्ळा. कला आणि संस्कृती संचालनालयाच्या वेगवेगळ्या येवजणेंचो लाव घेवपा खातीर अर्ज करपाची मुजत 30 जून मेरेन वाडयल्या. आतां पुराय खबरो. तीन राष्ट्रांच्या भोंवडेच्या पयल्या पांवड्यार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सायप्रसांत पावल्यात. लार्नाकाल आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सायप्रसाचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडियू लिडीस हांणी तांकां येवकार दिलो. लॅमेसोसांत दोनूय फुडाऱ्यां कडेन भारतीय आनी सायप्रस उद्देजक वेवसायिकांची गोलमेज बसका जातली. लॅमेसोसांत भारतीय समाज आनी सायप्रस भोस प्रधानमंत्री मोदीक येवकार दिवपाच्या आतुरतायेन वाट पळयतात. विद्यार्थी, वेवसायीक आनी भारतीय जनसमुदायाचे वांगडी हे भेटेक दोनूय राष्ट्रां मदल्या वाडट्या इश्टागतींतलो एक म्हत्वाचो खीण म्हणून पळयतात. फाल्यां प्रधानमंत्री मोदी निकोसियांत राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडियू लिडीस हांचे कडेन औपचारीक द्विपक्षीय उलोवणी करतले. वेपार, गुंतवणूक, शिक्षण, डिजिटल सहकार, प्रादेशीक सुरक्षा अशा मुखेल वाठारांनी चर्चा करपाची अपेक्षा आसा. भारत युरोपीय संघाची भागीदारी, भारत मध्य उदेंत युरोप अर्थीक मार्ग सहित व्यापक आंतरराष्ट्रीय घडामोडी विशीं फुडाऱ्यांनी मतांचो आदान प्रदान करपाची शक्यताय आसा. गोयचे राज्यसभा खासदार सदानंद शेट टाणावडे, पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाय, मयेचो आमदार प्रेमेन शेट, वास्कोचो आमदार दाजी उर्फ कृष्णा साळकार आनी मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकार हांणी रामनाथीतल्या सनातनाच्या आश्रमात सद्भावना भेट दिली. ह्या वेळार तांकां राष्ट्रधर्माच्या वावराची माहिती दिली, तशेंच सनातनाच्या आश्रमात जावपी आध्यात्मीक संशोधनाची माहिती दिली. ह्या वेळार सनातन संस्थेचे वेवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे आनी संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, श्री जयेश थळी तशेंच हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे हाजीर आशिल्ले. सनातन संस्थेच्या आश्रमातल्यान जे काम करतात हाची माहिती खासदार मंत्री आमदारांक दिली. मंत्री सुभाष फळदेसाय हांणी आपल्या उलोवपांत आश्रमात खूब सकारात्मक स्पंदन जाणवता अशें म्हळें. सनातन संस्था शिकयता ती चरित्र दोश आनी अहंकार ना करपाची प्रक्रिया खूब बरी आसा. आश्रमाचे वेवस्थापन आनी नितळसाण उत्कृश्ट आसा अशें खासदार तानावडे हांणी सांगलां. आमदार साळकार आनी आमोणकार हांणी आपल्या मतदारसंघात सनातनाच्या राष्ट्रीय आनी धर्मीक वावराची सेवा सदांच चालू दवरतले अशें आश्वासन दिलें. महाराष्ट्रात पुणे लागसारच्या मावळ तालुक्यात आज इंद्रायणी न्हयेचेर आशिल्लो पर्ण पूल कोसळ्ळो. सुमार 25 ते 30 पर्यटक हे न्हयेंत बुडिल्ल्याचो भंय आसा. ताळेगांव दाबाडे शारा लागसार आशिल्ल्या कुंडमाला ह्या नामनेच्या पर्यटन थळार ही घडणूक घडली. आयतार आशिल्ल्यान ह्या वाठारांत व्हड प्रमाणांत पर्यटकांची गर्दी आशिल्ली. तातूंतले कांय जाण पुलाचेर उबे आसतना अचकीत हो कोसळ्ळो आनी जायते जाण सरळ न्हंयत पडले. मावळ वाठारांत फाटल्या 2 दिसां सावन व्हड प्रमाणांत पावस पडटा. थळावे प्रशासन, उजो पालोवपी दळ आनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळ थंय धांवून आयल्यात आनी सध्या परिस्थिती नियंत्रणात हाडपा खातीर बचाव कार्यावळी सुरू आसात. दिवचल नगरपालिका वाठारांत रस्तात गोरवांचो प्रश्न दिसान दीस गंभीर जायत आसा. हो प्रश्न सोडोवपा खातीर दिवचल नगरपालिका संबंधीत गोरवांच्या मालकांनी आपआपल्या गोरवांचो वेवस्थीत सांबाळ करचो. त्याच प्रमाण रस्तात गोरवां जर रस्त्याचेर तशेंच बाजारांत दिसलीं जाल्यार तांकां पालिका गोशाळेंत व्हरतली अशी माहिती नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार हांणी दिली. बाजारांत गोरवां भोंवता आनी ताचो त्रास व्यापारी आनी नागरिकांक जाता. हो प्रस्न सुटावो करपा खातीर नागरिकांनी संबंधीत गोरवां जर दिसलीं जाल्यार नगरपालिकेक कळोवचें अशें नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार हांणी उलो मारला. साखळी नगरपालिका वाठारांत नगरपालिकेच्या अधिकारांत आनी मालकीच्या आशिल्ल्या मेकळ्या सुवातांनी चडांत चड नवीं झाडां लायतले अशी माहिती साखळेची नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हिणें सांगलां. नगराध्यक्ष सिद्धी परब हांणी सांगलें, नगरपालिका वाठारांत नगरपालिकेच्या मालकीची कांय मेकळी सुवात आसा. ह्या सुवातांनी नगरपालिका तशेंच हेर नागरिकांच्या सहकार्यान चडांत चड नवीं झाडां लायतले आनी तांची काळजी घेतले अशें तांणी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
कला आणि संस्कृती संचालनालयाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन अर्ज आणि शिफारस करण्याची मुदत 30 जून 2025 मेरेन वाढवल्या। कलाकारांनी अर्ज आणि अधिक माहिती खातीर पणजे पाट्यावेल्या संस्कृती भवनातल्या कला आणि संस्कृती संचालनालयात संपर्क करचो। तसेच सगळ्या योजनांचे अर्ज आणि माहिती खात्याच्या वेबसाईटचेर उपलब्ध असतात असे जाळवणदारांनी कळीत केला। संचालनालयाच्या योजनांचा लाभ घेऊन हे पहिली ज्या कलाकारांनी पंगडांनी व्यक्तींनी आणि संस्थांनी अर्ज केले पण त्यांचे अर्ज विचारात घेऊंक ना असे अर्जदारांनी नवीन अर्ज करचे असे संचालनालयान मागला। मजगतीं कला सन्मान येवजणेचे अर्ज फकत ऑनलाईन उपलब्ध असतात असे जाळवणदारांनी कळीत केला। राज्याचे सांस्कृतिक दायज आणि साहित्य सांभाळपा खातीर आणि प्रचार करपा खातीर वेगवेगळे उपक्रम तसेच कार्यावळी आयोजित करतले अशी माहिती मिनेजीस ब्रागांजा हे संस्थेन दिल्या। त्या निमतान गोंय क्रांती दिसाचे फाटभुंयेर उच्च माध्यमीक शाळेंतल्या विद्यार्थ्यां खातीर अखिल गोंय पातळेचेर गट देशभक्ती गीत गायन सर्त आयोजित केल्या। ही कार्यावळ 18 जूनाक दनपारां 2:30 जातली। देशभक्ती गीत गायन सर्तीतल्या जैतिवंतांक रोखडीच इनामां भेटयतले। निमणे कार्यावळींत नामनेची सुटके झुजारी पी लिबिया लोबो सरदेसाय हांचो भोवमान जातलो। हे कार्यावळीक समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय मुखेल सोयरे म्हणून जाल्यार गोंय मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत हे मानाचे सोयरे म्हणून हाजीर आसतले। आदिवासी कल्याण संचालनालयान भगवान बिरसा मुंडा लक्ष सिद्धी येवजणे खातीर पात्र विद्यार्थ्यांकडच्यान अर्ज मागयल्यात। हे येवजणे खाला अनुसूचित जमातींतल्या विद्यार्थ्यांक नीट वा जेईई परिक्षेच्या तयारीच्या शिकवणे खातीर 11वी 12वी विज्ञान येत्तेत शिकता आसतना 3 लाख रुपयांची अर्थीक मजत फावो जाता। ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वर्सुकी उत्पन्न 8 लाखांपरस उणें आसा तांकां ह्या येवजणेचो 100% लाव मेळटलो जाल्यार 8 लाखांपरस चड उत्पन्न आशिल्ल्यांक 75% अर्थीक मजत मेळटली। नीट परिक्षे खातीर 150 विद्यार्थी आणि जेईई परिक्षे खातीर 150 विद्यार्थी अशा फकत 300 पात्र विद्यार्थ्यांक ह्या येवजणेचो लाव मेळटलो। भगवान बिरसा मुंडा लक्ष सिद्धी येवजणेचे पुराय भरिल्ले अर्ज 15 जुलै 2025 मेरेन आदिवासी कल्याण संचालनालयात पावोवचे अशें ह्या विशींच्या खबरेंतल्यान कळीत केलां। खेळांत बाणावलेच्या युनायटेड क्लबा वतीन फाल्यां सावन सुपर सोकर आंतरगांव फुटबॉल सर्तीक सुरवात जातली। ही सर्त फाल्यां सावन बाणावलेच्या सेंट जॉन दी बाप्तिस्त मैदानाचेर सुरू जातली। हे सर्तींत पॅरीस यूथ नुवे सेंट एंथनी स्पोर्ट्स क्लब कार्मोना स्पोर्ट्स क्लब CFC कासावली वारका स्पोर्ट्स क्लब नावेली विलेजर्स युनियन UBD कोलवा कुंकळी युनियन USC सुरावली स्पोर्टिंग क्लब दवर्ली डॉनबास्को ऑरेटरी फातोर्डे आणि येजमान युनायटेड क्लब बाणावली ह्या क्लबांच्या पंगडांचो आसपाव असा। आणि हवामान गोयात काल सावन उटंगाराच्या पावसान हजेरी लायल्या। काल सकाळी सावन आज दिसभर धडकांनी पावस शिवल्ला। पावसाक लागून कांय कडेन पडझड जावन लुकसाणेच्या घडणुकांची नोंद झाल्या। हवामान खात्यान गोयात 15 आणि 16 जूनाक उटंगाराच्या पावसाची शक्यताय उक्तायल्या। ते प्रमाण ह्या 2 दिसां खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला। गोयात 17 ते 20 जून मेरेन मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताय आसा। ह्या 4 दिसां खातीर येलो अलर्ट घोशीत केला। फुडले 6 दीस गोयांत चडांत चड तापमान 28 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 25 अंश सेल्सियस आसपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या। गोयांत 1 ते 14 जून मेरेन सरासरी 1.5 इंच पावसाची नोंद जाल्या। इतले मजगतीं हवामान खात्यान उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण वारें वराक 45 ते 65 किलोमिटरच्या गतीन व्हांवपाचो अदमास आशिल्ल्यान नुस्तेमाऱ्यांनी दर्यार वच्चे न्हय अशी खात्यान शिटकावणी दिल्या। आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो। सायप्रस कॅनडा आनी क्रोएशिया ह्या 3 राष्ट्रांच्या भोंवडेच्या निमतान प्रधानमंत्री आयज सायप्रसांत पावल्यात। गोंयचे राज्यसभा खासदार आनी हेर 3 आमदारांनी रामनाथीतल्या सनातनाच्या आश्रमाक सद्भावना भेट दिली। महाराष्ट्रांत पुणे लागसारच्या मावल तालुक्यांत इंद्रायणी न्हंयेचेर आशिल्लो पूर्ण पूल आयज कोसळ्ळा। आनी कला आनी संस्कृती संचालनालयाच्या वेगवेगळ्या येवजण्यांचो लाव घेवपा खातीर अर्ज करपाची मुदत 30 जून मेरेन वाडयल्या। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार।